ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯೆಯೇ ಜಾಂಗಲಿತಾಯ ಮಾಡಿ ಸಂಸಾರೋಹ ಶಾಂತಗೆ ಕುಂಡಲೀಕವರದೆ ಹಾರಿ ದೇವ ತುಕಾರಾಮ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ ಜಯ ಜಯ.
आपण आपल्या तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांख्य आणि कर्म असे जे दोन परंपरागत मार्ग आहेत त्याच्याविषयी निरूपण केलं आणि त्याच्यातला जो सांख्य मार्ग आहे ज्ञान मार्ग त्याचा उल्लेख करून कर्मयोग सांगायला सुरुवात केली. कर्मयोग सांगताना प्रारंभी कर्माचा एक विलक्षण खोडा भगवंतांनी सांगितला. कर्मयोग कोणत्या कारणाने अवघड आहे हे भगवंतांनी प्रतिपादन केलं. मनुष्याच्या जीवनाचं ध्येय चरमलक्ष हे आत्मदर्शन असताना त्याचा मार्ग मात्र सर्वसाधारण साधकांकरता कर्मयोगातून जातो. पण त्या कर्मानी साक्षात मोक्ष सांगितलेला नाही. त्याच्याऐवजी ज्ञानानी मोक्ष असं शास्त्र म्हणतं. ज्ञानात एव तू कैवल्यम इति शास्त्रेषु डिंडिमा. आणि कर्म हे अपरिहारी आहे म्हणून करावं लागतं. ते जर योग्य बोधानी केलं तर त्याचं फळ म्हणून मोक्ष सांगितलेलं नाही, तर त्याचं फळ चित्तशुद्धी सांगितलेलं आहे. आणि चित्तशुद्धीद्वारा कर्मानी मोक्ष प्राप्त होतो. आणि कर्म जर योग्य बोधानी केलं गेलं नाही तर मात्र फार मोठं बंधन जीवाला सापडतं आणि जन्म मरणाच्या अपरिहार्य फेऱ्यामध्ये जीव सापडतो. असं सांगून भगवंतांनी कर्मयोगाचा उपदेश केला तिसऱ्या अध्यायामध्ये. आपण मागच्या वेळेला ते पाहिलं. कर्मयोगाचा जो उपदेश भगवंतांनी केला त्याच्यामध्ये मुख्यतः अनासक्त बुद्धीनी अनासक्त इंद्रियांनी कर्म करावीत. इंद्रिय कर्म मार्गामध्ये लावण्यासाठी मुळीच कचरू नये. तथापि त्याच्यातून आसक्तीजन्य मोह निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. आत्मबुद्धी राखून कर्म करावीत. समर्पण भावानी कर्म करावीत. जी काही कर्म असतील ती कर्म प्राप्त कर्तव्य कर्म असावीत, नियत कर्म असावीत, नेमून दिलेली कर्म असावीत. त्याच्या बाहेरच्या कर्मांना हात घालू नये. ही कर्म सेवेच्या भावानी, समर्पणाच्या भावानी, स्वार्थ त्यागाच्या भावनेनी अशी असावीत. फलाशा टाकून आणि ममत्व टाकून ही कर्म असावीत अशा प्रकारचा एक निष्कर्ष भगवंतांनी सांगितला. आणि असा कर्मयोग स्वतः मी देखील आचरण करतो असं भगवंतांनी प्रतिपादन केलं. या लोकांमध्ये मला काहीही मिळवायचं नसताना देखील मी अशा प्रकारे कर्म मार्गाचं आचरण करतो. आणि पूर्वी देखील जनकादिकांनी या मार्गाचं आचरण केलं आहे असा दाखला देखील दिला. त्याचप्रमाणे विश्वामध्ये कसं व्यापक कर्म चाललेलं आहे परमात्म्याच्या अधिष्ठानावर आणि यज्ञद्वारा सर्व भूतमात्रांचं पोषण कसं होतं आहे हे देखील सांगितलं. म्हणून निश्चित सिद्धांत रूपाने भगवंतांनी तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे अव्यक्त अक्षर अशा परमात्म्यांनी यज्ञद्वारा भूतसृष्टीपर्यंत निर्मिती केली, म्हणून भूतमात्रांनी देखील मनुष्यमात्रांनी देखील यज्ञद्वारा भूतमात्रांचं पोषण करावं आणि मनुष्यमात्रांनी यज्ञद्वारा तो जिथून आलेला आहे त्या अक्षर अव्यक्त सच्चिदानंद अशा परमात्म्यापर्यंत पोचावं. एवढं सगळं निरूपण झाल्यानंतर जेव्हा अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारला की मग मनुष्याला अडचण येते कशामुळे, कर्म मार्ग जर इतका सुलभ आणि चांगला असेल तर कर्म मार्गाच्या विपरीत वर्तन पापबुद्धीनी कशा करता घडतं, त्याच्यावर भगवंतांनी अर्जुनाला असं सांगितलं की आपल्या अंतर्यामी असणाऱ्या काम आणि क्रोधांमुळे तसं घडतं, म्हणून काम आणि क्रोध यांना आवरण्यासाठी तस्मात्त्वम इंद्रिया आणि आदौ नियम्य भरतर्षभ पापमानम प्रजही येनम ज्ञान विज्ञान नाशनम. हे पापी आहेत, ज्ञान आणि विज्ञान याचा नाश करणारे असे आहेत. या ठिकाणी दोन प्रश्न खरं म्हणजे उपस्थित झाले. पहिला म्हणजे इंद्रियांचं नियमन करायचं कसं, तस्मात्त्वम इंद्रियाणि आदौ नियम्य असं भगवंत म्हणाले, प्रथम तू इंद्रियांचं नियमन कर. आणि दुसरं म्हणजे ज्ञान आणि विज्ञान हे काय आहेत. पण जेव्हा चौथा अध्याय सुरू होतो तेव्हा स्वाभाविक निर्माण झालेल्या या दोन प्रश्नांची उत्तरं चौथ्या अध्यायात ही नाहीत आणि पाचव्या अध्यायात देखील नाहीत. चौथ्या अध्यायामध्ये कदाचित जर अर्जुनानी मध्येच काही बोलला नसता तर स्वाभाविकरित्या आत्मसंयमन इंद्रिय संयमन आणि आत्मसंयमन म्हणजे मनसंयमन हे कसं करायचं हे कदाचित भगवंतांनी सांगितलं असतं आणि त्याच्या पाठोपाठ स्वाभाविकरित्या ज्ञान आणि विज्ञान याच्या संबंधी देखील पुढे भगवद्गीता सांगती झाली असती. चौथ्या अध्यायामध्ये सुरुवातीला भगवंतांनी अर्जुनाला हा जो कर्मयोग आहे या कर्मयोगाची प्राचीन गुरु परंपरा काय आहे हे सांगायला सुरुवात केली. इमं विवस्वते योगं प्रोक्तवान अहम व्ययम विवस्वान मनवे प्राह मनुः इक्ष्वाकवे ब्रवीत. हा योग मी प्रथम विवस्वानाला सांगितला म्हणजे सूर्याला सांगितला. सूर्य हा आदर्श कर्मयोगी आहे. जर सृष्टीनी कोणाकडे पाहून कर्मयोग आचरायचा तर सूर्याकडे पाहून कर्मयोग आचरायला हरकत नाही. पण सूर्याला कर्मयोग मी प्रथम सांगितला असा उल्लेख भगवंतांनी केला. सूर्याच्या या कर्मयोगामध्ये कर्मयोगाच्या सगळ्या खुबी दडून राहिलेल्या आहेत. नियत कर्म कुठेही गुंतून न पडता कर्म आसक्ती विरहित कर्म सेवाभावानी कर्म समर्पणानी कर्म त्याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नसणं विगत ज्वर अभिनिवेश टाकून कर्म, ममत्व रहित कर्म, कोणत्याही फलाशयाची दृष्टी न ठेवता कर्म, म्हणून भगवंत अर्जुनाला असं सांगायला लागले की हा कर्मयोग आचरण करणारा पहिला कर्मयोगी म्हणून मी सूर्याला निवडला आणि सूर्याला हा कर्मयोग सांगितला. विवस्वानानी सूर्यानी हा मनूला सांगितला. याचा अर्थ असा घ्यायचा की मनूनी सर्व मानव मात्र असताना मनूनी मात्र सूर्याकडे पाहून हा कर्मयोग समजून घेतला. सूर्यानी मनूला सांगितला म्हणजे मनूनी हा समजून घेतला. सद्गुरु तुम्हाला सांगत नसतात, त्यांचं सांगणं हे वरवरचं असतं, समजून घेणारे तुम्ही असता. सद्गुरूंच्या उपस्थितीमध्ये तुम्ही ज्ञान समजून घ्यायचं असतं, तुम्ही भक्ती समजून घ्यायची असते, तुम्ही कर्म समजून घ्यायचं असतं. तशा प्रकारचा बहाद्दर मनू निघाला की मनूनी हा कर्मयोग समजून घेतला विवस्वानाकडून. विवस्वान मनवे प्राह, विवस्वानानी मनूला उपदेश केला. विवस्वान सर्वांना उपदेश करत होता, आपलं चरित्र सर्वांना दाखवत होता, पण मनूला समजलं. मनूनी त्याच्याकडून उपदेश घेतला. मनुहू इक्ष्वाकवे ब्रवीत, आणि मनूनी तो इक्ष्वाकू राजाला सांगितला. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुहु, परंपरा प्राप्त असा हा कर्मयोग. अशा प्रकारे कितीतरी राजर्षी त्याच्यानंतर जाणणारे असे झाले. स काले नेह महता योगो नष्ट परंतप, मात्र पुढं हा योग नष्ट झाला, एका काळाच्या महतीने नष्ट झाला. कोणतीही गोष्ट नष्ट करण्याचं जे काळाचं सामर्थ्य आहे, त्या काळाच्या सामर्थ्यानी ही विद्या या लोकी नष्ट झाली. भगवंतांनी जे काळाच्या सामर्थ्यामुळे नष्ट झालं असं सांगितलं, त्याच्यावर निरूपण करताना ज्ञानेश्वर महाराजांनी यया प्राणिया कामी भरू विषयाचिवरी आदरू म्हणोनी पडिला विसरू आत्मबोधाचा असं निरूपण केलं. ज्ञानेश्वर महाराज मानायला तयार नाहीत की काळाच्या महतीमुळे योग नष्ट झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की नंतरचे निर्माण झालेले लोक परत कामानी ग्रासले, त्यांना विषयाच्या ठिकाणी प्रेम वाटायला लागलं, म्हणून आत्मबोधाचा विसर पडला. ही देखील काळाची जरी महती असली तरी नेमकं विवरण ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. आणि असं सांगून भगवंतांनी अर्जुनाकडे मोठ्या प्रेमभरानी पाहिलं. विश्वासाने पाहिलं आणि भगवंत अर्जुनाला म्हणाले, स एवायम मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातन, अशा प्रकारचा नष्ट झालेला असा योग माझ्याकडून तुला सांगितला गेला. स एव अयम मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातन, इतकी पुरातन सनातन अशी गोष्ट माझ्याकडून तुला सांगितली गेली. भक्तोसी मे, याचं कारण तू भक्त आहेस. तू भक्त आहेस म्हणून माझ्याकडून तुला सांगितली गेली. तसंच तू सखा आहेस. भक्तोसी मे सखा चेती रहस्यम येत उत्तमम, तू माझा भक्त आहेस आणि सखा आहेस. हा कर्मयोग मी तुला अशा करता सांगितला, ही महत्वाची गोष्ट मी तुला अशा करता सांगितली की तुझं माझ्यावर प्रेम आहे, मी तुला मान्य आहे. भक्त असणं म्हणजे सद्गुरु मान्य असणं. सद्गुरू देखील कधी कधी अमान्य होतात. आपल्या स्वतःच्या बुद्धीने आपण सद्गुरूंना कधी कधी अमान्य ठरवतो, कधी कधी मान्य ठरवतो. अशा प्रकारचा भक्त तू नाहीस की कधी मान्य कधी अमान्य तू निर्णय करणारा आहेस. तू भक्त आहेस. भक्ताचं वैशिष्ट्य आहे हे आहे की त्याचं सद्गुरूंच्या निरूपणावर प्रेम नसतं, सद्गुरूंच्या तर्कबुद्धीवर त्याचं प्रेम नसतं. त्याचं सद्गुरूंवर प्रेम असतं. कधी कधी असं होतं, इथंच झालं, तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला की तू माझ्या बुद्धीला मोह पडेल असं कृपा करून बोलू नकोस. तू एकदा असं बोलतोस, एकदा तसं बोलतोस, असं बोललेलं भक्तीमध्ये चालतं, पण भक्तीमध्ये अविश्वास चालत नाही, भक्तीमध्ये अश्रद्धा चालत नाही, भक्तीमध्ये संशय चालत नाही. अज्ञश्च अश्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यती. अशा प्रकारचा संशयात्मा तू नाहीस, तू भक्त आहेस. आपल्याला अडचण आपली स्वतःची असते, आपल्या बुद्धीची असते, सद्गुरूंची नसते, सद्गुरूंच्या बुद्धीची नसते. अशा प्रकारचा अहंकारी तू नाहीस, तू भक्त आहेस. तू भक्त आहेस आणि सखा आहेस. जो भक्त असतो तो नंतर सखा देखील होतो. कारण भक्त हा त्याच्या तऱ्हेने जरी भक्त असला तरी सद्गुरूंच्या तऱ्हेने असा भक्तच आवडता असतो, तो नंतर सखा होतो. अशा प्रकारचा भक्त आणि सखा तू आहेस. भक्तोसिमे सखा चेती रहस्यम हेत उत्तमम. म्हणून मी तुला हे रहस्य सांगतो. कर्मयोगाच्या आचरणाने, कर्मयोगाचं आचरण करून नैष्कर्म्य बोधापर्यंत जाणं हे रहस्य आहे. नाहीतर कर्मयोगाचं आचरण करून बंधनात सापडणं ही सर्वसाधारण अनुभूती आहे. कर्मयोगाचं नव्हे, कर्माचं आचरण करून बंधनात सापडणं. कारण कर्माच्या आचरणातून जर काही निर्माण होत असेल तर आशा, ममता, तृष्णा, काम, क्रोध या गोष्टी. पण या गोष्टी टाळून, या गोष्टी बाजूला सारून आत्मा जसा अविक्रिय, जन्म मरण रहित सच्चिदानंद, तशा बोधावर कर्म मार्गाचं आचरण करून पोचणं हे कर्मयोगाचं रहस्य. अशा प्रकारचं रहस्य मी तुला म्हणून सांगितलं, तू भक्त आहेस आणि सखा आहेस म्हणून. आणि लक्षात ठेव की हा प्राचीन परंपरा असणारा योग आहे आणि तिथं अर्जुनानी मूळ निरूपणाची कोर सोडली. आत्मसंयमन आणि ज्ञान विज्ञान असं आता स्वाभाविक निरूपण व्हायला पाहिजे होतं. त्याच्याऐवजी अर्जुन भगवंतांना प्रश्न विचारायला लागला. एक प्रासंगिक प्रश्न अर्जुनाने भगवंतांना विचारला. अपरम भवतो जन्म, तुझा जन्म तर अलीकडचा दिसतो, परम जन्म विवस्वतः, आणि विवस्वान तर प्राचीन, आमच्या वाडवडिलांना देखील त्याचा जन्म माहीत नाही इतका प्राचीन. कथम एतत विजानियाम त्वमादौ प्रोक्तवानिति. तू विवस्वानाला, सूर्याला सांगितलास हे आम्ही जाणायचं कसं? अशा प्रकारे अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारला. हा जो चौथा अध्याय आहे, या चौथ्या अध्यायामध्ये जे विषय येऊन गेले त्या विषयांना आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. चौथ्या अध्यायामध्ये सुरुवातीला या कर्मयोग मार्गाची प्राचीन अशी गुरुपरंपरा सांगितली. त्याच्यानंतर या अर्जुनाच्या प्रासंगिक प्रश्नावरून भगवंतांनी स्वतःचा जन्म कसा झाला, भगवत अवतार रहस्य अर्जुनापुढे उघडं करून ठेवलं. त्याच्यानंतर आपलं जे जीवन आहे त्या जीवनाला धरून पुढं आपल्या स्वतःच्या कर्मामध्ये अकर्म आत्मबोध कसा आहे आणि आपल्या अकर्मामध्ये कर्म कशी ठासून भरलेली आहेत हे अर्जुनाला समजवून सांगून कर्म मार्गाचा पुन्हा एकदा उपदेश केला. आणि मग असा कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म ज्याच्या ठिकाणी वास करून आहे अशा पुरुषाचं चरित्र भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. चौथ्या अध्यायाचा कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म हा मुख्य विषय. त्याच्याचबरोबर अजून एक महत्वाचा विषय म्हणजे विकर्म. विकर्म म्हणजे साधना, विशेष केली जाणारी कर्म. भगवंतांनी अनेक विकर्म भगवंतांनी अर्जुनाला सांगितली, अनेक साधना दिग्दर्शित केल्या, थोडक्यात सांगितल्या. अशा प्रकारे कर्म, विकर्म आणि अकर्म आत्मबोध याच्या दरम्यान भक्तीची आणि श्रद्धेची जोड कशी आवश्यक आहे हे या अध्यायात प्रथम भगवंतांनी सांगितलं. तसंच ज्ञानानीच मोक्ष प्राप्त होतो याचं प्रतिपादन केलं आणि त्यासंबंधी अर्जुनाला उपदेश करून हा अध्याय संपला. भगवंत अर्जुनाला असं म्हणायला लागले की बहुनिमे व्यतीतानी जन्मानी तवच अर्जुन, माझे आणि तुझे कित्येक जन्म याच्या पूर्वी होऊन गेलेले आहेत. तान्यहम वेद सर्वाणी, मला या सर्व जन्मांचं ज्ञान आहे, मी हे सर्व जन्म जाणतो. नत्वम वेत्थ परंतप, तू मात्र याच्या आधीचे जन्म जाणणारा असा नाहीस. पूर्वजन्मांचं सविस्तर ज्ञान हे भगवंताच्या खास अख्त्यारीतली गोष्ट आहे की जी आमच्यापाशी नाही. आणि मग भगवंतांनी अर्जुनाला आपल्या स्वतःच्या जन्माबद्दल सांगितलं. अजहा अपिसन अव्ययात्मा, कारण दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी परमात्म्याविषयी आत्म्याविषयी निरूपण केलेलं होतं. भगवंतांनी आपल्या स्वतःच्या जन्माबद्दल सांगत असताना रोचक गोष्ट आहे की जे दुसऱ्या अध्यायात सिद्धांत रूपाने सांगितलेलं होतं त्याला कुठेही धक्का न लावता आपण जन्म कसा घेतो अशा प्रकारचं तत्वज्ञान सांगितलं. भगवंत पुन्हा म्हणायला लागले दुसऱ्या अध्यायाच्या भाषेत अजहा अपि, तिथेही अजहा नित्यः शाश्वतः अयम पुराणः असं आपलं स्वतःचं लक्षण भगवंतांनी सांगितलेलं होतं. आता भगवंत असं म्हणायला लागले की मी अज असताना देखील अजहा अपि सन अव्ययात्मा, तसंच अविनाशी असा मी असताना देखील भूतानाम ईश्वरोपि सन, तसंच भूतमात्रांमध्ये मी ईश्वर म्हणून ओळखला जाणारा असा असताना देखील प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय, माझी प्रकृती ताब्यात घेऊन माझ्या प्रकृतीच्या साह्यानी प्रकृतीच्या अधिष्ठानावर संभवामी आत्ममायया, जसं परमात्मा निर्गुण निराकार तशी त्याची अचिंत्य शक्ती म्हणजे माया हे जगत परमात्म्याच्या आधारावर अधिष्ठानावर उभं राहिलेलं आणि परमात्म्यापेक्षा वेगळं दिसणार असं एक जगत नावाचा पदार्थ आहे. या जगताचा प्रारंभ मायेपासून होतो, मूळ मायेपासून होतो. मी माझ्या अचिंत्य अशा शक्तीनी मायेला स्ववश करून मी जन्म घेतो असं भगवंत म्हणाले. मी वस्तुतः अज असताना आणि अव्यय असताना भगवंतांनी हे जन्माचं रहस्य आहे ते मी जन्म कसा घेतो, केव्हा घेतो आणि जन्म केल्यानंतर काय करतो अशा पद्धतीने अर्जुनाला सांगितलं. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आल्यासारखं होतं, अधर्म हा धर्मापेक्षा देखील फोफावलेला आहे असं लक्षात येतं. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदा आत्मानम सृजामी अहम. मी मला स्वतःला उत्पन्न करतो. आत्मानम सृजामी अहम, मला उत्पन्न करणारा कोणी नाही, मी अनुत्पन्न आहे, मी सदान कदाचा आहेच आहे असा असताना देखील मीच मला उत्पन्न करतो असं भगवंत म्हणाले. केव्हा? जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते. धर्मापेक्षा अधर्म श्रेष्ठ झाला आहे की काय असं भासायला लागतं तेव्हा अधर्माला दूर सारून परत धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी म्हणून मी जन्म घेतो. जन्म घेऊन मी काय करतो? स्वाभाविकच मी साधूंचं संरक्षण करतो. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, ज्या कारणाकरता अधर्म धर्मापेक्षा भारी ठरायला लागला ती कारणं मी उखडून टाकतो, नाहीशी करतो. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय, आणि धर्माची पुन्हा संस्थापना करण्यासाठी म्हणून संभवामी मी निर्माण होतो आणि पुन्हा पुन्हा निर्माण होतो. काळाची महती, काळाचा रेटा असा आहे की मला पुन्हा पुन्हा निर्माण व्हायला लागतं. एकदा अधर्म बाजूला सारला तर तो कालांतराने पुन्हा निर्माण होतो, मी पुन्हा जन्म घेतो आणि पुन्हा हेच कार्य करतो. याच्यामध्ये देखील साधूंचं संरक्षण आणि धर्म संस्थापना, सज्जनांना अभय देणं, सज्जनांना धर्म मार्गावरून वेगाने चालायला लावणं, ही गोष्ट भगवंतांच्या खेरीज जेव्हा भगवंत नसतात तेव्हा भगवत स्वरूप असे संत देखील करतात. पण जसं पूर्वजन्माचं ज्ञान हे भगवंतांचं राखीव समजलं जातं, तसं जे दुष्कृती नाहीत त्यांचा विनाश करण्यासाठी शस्त्र हातात घेणं हे देखील संतांच्या खेरीज केवळ भगवंतांचं असं विशेष कार्य समजलं जातं. अशा प्रकारे मी जन्म कसा घेतो, केव्हा घेतो आणि माझ्या जन्माचं कर्तव्य काय हे भगवंतांनी सांगितल्यानंतर अर्जुनाच्या प्रासंगिक प्रश्नाच्या अनुरोधानी पण मूळ अध्यायाचा जो विषय आहे त्या विषयाशी भगवंत सांधा जुळून घेतात असं इथं दिसायला लागतं. कारण अशा प्रकारचा जन्म भगवंतांनी सांगितल्यानंतर भगवंत आपल्या स्वतःचं कर्म आणि अकर्म सांगायला सुरुवात करतात. म्हणजे कर्म करत असतानाच आपली अकर्म आत्मदशा कशी आहे याचं भगवंतांनी दिग्दर्शन अर्जुनाला केलं. भगवंत म्हणाले की उदाहरणार्थ चातुर्वर्ण्य मी निर्माण केलेला आहे, गुण आणि कर्म याच्या विभागाने गुण आणि कर्म असतील जीवांच्या ठिकाणी, पण त्यांची त्यांची फळं त्यांना त्यांना देऊन त्यांच्या गुणांप्रमाणे आणि कर्मांप्रमाणे मी चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण केली. चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभागशहा तस्य कर्तारम अपि माम, मी त्याचा कर्ता आहे असं भगवंत म्हणाले, पण तू मला मात्र अकर्ता आहे असं जाण. विद्धी अकर्तारम अव्ययम, कारण मी माझं अव्ययत्व आणि अकर्तृत्व बोध न सोडता हे सर्व करतो. मी जीवाच्याच कर्मांची फळ जीवाला देतो, पण देणारा मी असल्यामुळे तू म्हणू शकतोस की मी करतो. आणि वस्तुतः जीवाच्या कर्मांप्रमाणे जीवांना मिळालेलं असल्यामुळं मी माझं कर्तृत्व अकर्तृत्व कदापि सोडत नाही. मी गुणकर्म भेदानी चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण केली तरी देखील मी त्याचा करता नाही, मी अकर्ताच राहिला. एका परीने मी चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा कर्ताही आहे आणि त्याच वेळेला मी अकर्ता म्हणजे ही व्यवस्था निर्माण न करणारा मूळ परमात्मा देखील जसाच्या तसाच आहे. माझ्या अधिष्ठानावर केवळ ही व्यवस्था घडते. कर्म जीवांचीच असतात, गुण जीवांचेच असतात, त्याप्रमाणे जीवाला न्याय मिळून जातो. पण हे सर्व माझ्या अधिष्ठानावर होत असल्यामुळं एका तऱ्हेने मी करताही आहे आणि एका तऱ्हेने मी अकर्ताही आहे. अशा रीतीने भगवंत अर्जुनाला म्हणतात की कर्म करून देखील जर कर्माचं बंधकत्व म्हणजे मी करणारा अशा प्रकारचं जर बंधकत्व गेलं तर त्याच कर्माचं अकर्म होतं. आत्म्याचं लक्षण हे न करणारा असं असल्यामुळं तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहून कर्म करू शकतो. आणि मग थेट उपदेश करायला भगवंतांनी अर्जुनाला सुरुवात केली की तू आता हे सगळं नीट समजून घे की किम कर्म किम अकर्म इति, कारण याबाबत मोठे विद्वान देखील पंडित देखील मोहित होतात. कवयः अपि अत्र मोहितः, वाचुनी मूर्खाची गोठी कायसी येथ मोहिले गा क्रांतदर्शी. मोठे ज्ञानी समजणारे देखील इथं मोहित होतात, कारण जर कठीण कर्म वाट्याला आलं तर आत्म्याचा अकर्ता असलेला भाग आहे आणि आपण आत्मा आहे हे विसरून ते कर्मच सोडायला निघतात. म्हणून कर्म आणि अकर्म याच्याबाबत क्रांतदर्शी देखील मोहित होतात. तू ते नीट समजून घे. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. कर्माची गती अरे बाबा अत्यंत गहन आहे, तू ती सर्व नीट जाणून घे. कर्म म्हणजे काय जाणून घे. आता जाणून घे असं म्हटल्यानंतर आपल्याला परत असं वाटतं की भगवंत कर्म म्हणजे काय ते धडाधड आपल्याला सांगतील. भगवंत जेव्हा म्हणतात विकर्म म्हणजे काय ते जाणून घे, तेव्हा भगवंत विकर्म काय ते आपल्याला सांगतील आणि अकर्म काय आपल्याला एक जंत्री देतील. पण भगवंतांना असं म्हणायचं आहे की मी आतापर्यंत जो तुला उपदेश केला तिसऱ्या अध्यायामध्ये आणि चौथ्या अध्यायात माझं जीवन जे सांगितलं कर्मणी अकर्म असं, त्याच्यावरून तू कर्म म्हणजे जाणून घे की कर्म म्हणजे नियत कर्म. कर्माचा खूप मोठा जरी अर्थ असला तरी असं खरं म्हणजे भगवंतांना सांगायचंय, पण वाचायला निघालेला साधक परत असं समजतो की भगवंत आता कर्म म्हणजे परत एकदा जंत्री सांगतील की काय. म्हणून मगाशी जे कर्माबद्दल आपण सांगितलं, कर्मयोगाबद्दल सांगितलं, जशी एखादी गोष्ट सांगितल्यावर सगळी सांगून झाल्यावर मग परत सांगावं की हे सर्व तू जाणून घे, तसं हे भगवंतांचं कथन आहे. म्हणून कर्म म्हणजे नियत कर्म, यज्ञ प्रित्यर्थ केली जाणारी कर्म, मी आणि माझं काढून केलेली कर्म, भगवत अर्पण बुद्धीनी केलेली कर्म, अभिनिवेश विवर्जित होऊन केलेली कर्म, कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः. विकर्म म्हणजे काय हे तू समजून घे, हे मात्र पुढे भगवंतांनी सांगितलेलं आहे. अकर्मणश्च बोद्धव्यम, आणि अकर्म म्हणजे काय हे देखील तू नीट समजून घे. अकर्म म्हणजे कर्म सोडणं नसून आत्म्याचा स्वभाव कर्म न करण्याचा आहे, आणि तू आत्मरूप आहेस हे जाणून अकर्म म्हणजे आत्म्यात राहणं, बाहेर कर्म चालू असताना देखील अकर्म दशा शक्य आहे हे तू समजून घे. अकर्मणश्च बोद्धव्यम गहनाकर्मणो गती. जेव्हा विवक्षित वेळ येते तेव्हा परत अगदी ज्ञानी पुरुष देखील कर्माचा त्याग करायला निघतो. कर्माचा त्याग कर्म करण्यावर अथवा न करण्यावर अवलंबून नसून आतल्या कर्ता भावनेवर अवलंबून आहे हे तू समजून घे, असं भगवंतांना सांगायचं आहे. म्हणून कर्म याचा अर्थ स्वधर्मा चरणरूप बोधरूपानी केली जाणारी कर्म. आत्मबोध ज्यांनी प्राप्त होतो अशी या झोकात केली जाणारी कर्म म्हणजे भगवंतांना कर्म असं म्हणायचं आहे. विकर्म म्हणजे कर्माला चित्त शुद्धीकारक अशा मानसिक कर्मांची जोड म्हणजे साधना, आणि अकर्म याचा अर्थ नैष्कर्म्य आत्मबोध. अकर्म म्हणजे कर्म शून्यता नाही, कर्म टाकून देणं नाही. कारण तिसऱ्या अध्यायामध्ये कर्माचा खोडा सांगत असतानाच भगवंत म्हणाले की नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. म्हणून जे अकर्म म्हणजे नैष्कर्म्य बोधाचं शास्त्र भगवद्गीतेने उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये कर्म घडत असली तरी देखील मी आत्मा असा बोध टिकून राहणं, कर्म देह मन बुद्धीची आणि मी त्याच्यापेक्षा अत्यंत वेगळा आत्मा अशा प्रकारचा बोध. विनोबा हा जो श्लोक आहे कर्मणी अकर्मय पश्येत अकर्मणी च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु स युक्तः कृत्स्न कर्मकृत. तो बुद्धिमान त्यांनी समग्र रीतीने कर्म केली असं भगवंत म्हणतात. या श्लोकाला भगवद्गीतेचा किल्लीचा श्लोक असं म्हणतात. हा श्लोक समजला म्हणजे भगवद्गीता समजते असं विनोबा म्हणतात. इतका या श्लोकाला गीतेच्या अभ्यासकांनी महत्व दिलेलं आहे. ज्ञानी पुरुष जो आहे त्या ज्ञानी पुरुषाला अशा प्रकारच्या कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म या दुहेरी युक्तीचा अनुभव सातत्याने येत असतो. करत असतानाच न करणं आणि काहीही करत नसताना अंतर अनुभवानी सर्व काही माझ्या अधिष्ठानावर घडत आहे, मीच करतो आहे असा बोध असणं हे त्याचं स्वरूप आहे. कोणाकोणाच्या जीवनात प्रकर्षानी करून अलिप्त राहण्याचा, सर्व काही करून न करण्याचा असा खेळ दिसून येतो, तर कोणाकोणाच्या जीवनामध्ये काहीही न करता सर्व मी करतो आहे असा व्यापक बोध दिसून येतो. पहिल्या मार्गाला कर्मयोग असं म्हणतात आणि दुसऱ्या स्थितीला सांख्य किंवा संन्यास असं म्हणतात. वस्तुतः हे दोन्हीही अंतर अनुभवानी एकच आहेत. या दोहोंचं एकत्व अनुभवणं हे जीवनाचं मुख्य सार आहे आणि याची चर्चा पुढे पाचव्या अध्यायामध्ये कर्माच्या भाषेमध्ये जे संन्यास आणि कर्मयोग अशा पद्धतीने आलेली आहे आणि बाराव्या अध्यायामध्ये उपासनेच्या भाषेमध्ये म्हणजे अव्यक्त उपासना आणि व्यक्त उपासना अशा भाषेमध्ये आलेली आहे. या अध्यायामध्ये याच्या नंतरची अजून एक उंची म्हणजे अशा प्रकारचं कर्मणी अकर्माणी अकर्मणी कर्मबोध ज्यांनी प्राप्त करून घेतलेला आहे अशा पुरुषाचं एक दिव्य चरित्र भगवंतांनी उभं केलं. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी कर्माणं तमाहुहु पंडितं बुधा. सर्व प्रकारची कर्म करत असताना यस्य सर्वे समारंभा अशा प्रकारचा जो महापुरुष आहे असा बोध ज्यांनी प्राप्त करून घेतलेला असा जो महापुरुष आहे तो काम संकल्प वर्जिता तो काम विवर्जित असतो आणि संकल्प विवर्जित असतो. संकल्प ही कामाची मूळ प्रेरणा आहे. संकल्प मी जीव असा देखील असतो आणि कामनेविषयक देखील संकल्प जीवाच्या ठिकाणी निर्माण होतो. पण उभय प्रेरणा विवर्जित काम संकल्प वर्जित असा तो असतो. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी आणि असं असल्यामुळं त्याच्या ठिकाणी ज्ञान परिपूर्ण असतं आणि या ज्ञानाच्या प्रज्वलित झालेल्या अग्नीमुळं त्याची कर्म ही जणू दग्ध होऊन गेलेली असतात. जशी बीज जळाली अथवा तापली की पुन्हा अंकुरत नाहीत तशा या पुरुषाच्या कर्मातून पुढे काहीच निर्माण होत नाही. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्य तृप्तः निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः. म्हणून तो कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त असलेला दिसला तरी देखील त्यांनी काहीही केलं नाही असं भगवंत म्हणतात. याचं कारण कर्मफलाचा संग त्यांनी सोडून दिलेला आहे. तो नित्य तृप्त आहे म्हणजे कर्माचा जो एंड रिझल्ट आहे शेवटचा परिणाम फळाचा त्याच्यावर त्याची तृप्ती अवलंबून नाही. तो आत्म्याच्या मुळेच संतुष्ट आहे आत्मतृप्त आहे. तसंच कर्माचा कर्मफळाचा देहाचा देह संबंधितांचा असा कोणताच आश्रय घेण्याची वृत्ती त्याच्या ठिकाणी नाही म्हणून तो निराश्रय आहे. अशा प्रकारचा पुरुष यदृच्छा लाभ संतुष्टो यदृच्छेनी जो लाभ मिळतो त्यांनी संतुष्ट असतो. त्याचं रक्त उकळत नसतं अमुक अमुक मिळावं म्हणून चैन पडत नाही असं त्याच्या बाबत नसतं. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः तो द्वंद्वांच्या पलीकडे असतो. सुख दुःख निंदा स्तुती इत्यादी द्वंद्वांच्या तो बाहेर असतो. तो मत्सराच्या बाहेर असतो. समसिद्धाव सिद्धौच तसंच ते कर्म पूर्ण झालं म्हणजे सर्व मिळवलं असं त्याला वाटत नाही. कित्येक लोकांना हाती घेतलेलं कर्म पूर्ण झालं म्हणजे कृतकृत्य झाल्याची भावना येते आणि जर ते अपूर्ण राहिलं तर अर्थातच आपण खूप कमी पडलो असं वाटत राहतं. समसिद्धाव सिद्धौच ते पूर्ण झालं अथवा अपूर्ण झालं तरी देखील तो आत्मबोधामध्ये असल्यामुळं कर्म सिद्ध होणं अथवा असिद्ध होणं याबाबत तो समत्वानी असतो. कृत्वापि न निबद्धते म्हणून तो करून देखील अडकत नाही बंधन पावत नाही. गतसंगस्य त्याचा जो संघ आहे तो संघ पूर्णपणे संपलेला आहे. संघ म्हणजे प्रथम मी देह मी जीव हा संघ. त्याच्यानंतर मग कर्माचा संघ, कर्मफळाचा संघ, कुटुंबाचा संघ, संपत्तीचा संघ, गतसंगस्य, सर्व संघांचा यांनी त्याग केलेला आहे. मुक्तस्य, आपली मुक्त दशा हा अनुभवणारा आहे. ज्ञानावस्थित, तो ज्ञानाच्या ठिकाणी अवस्थित असलेला असा ज्ञानावस्थित चेतसहा, त्याचं मन, त्याचं अंतःकरण ज्ञानाच्या भूमिकेमध्येच स्थिर आहे असा यज्ञायाः आचरतः कर्म, कर्माचं यज्ञ भावनेनी आचरण करतो. परत तिसऱ्या अध्यायामध्ये जो यज्ञ प्रकरण सांगितलं, कर्माच्या ठिकाणी यज्ञ भूमिकेची अत्यंतिक आवश्यकता, म्हणजे सेवा, समर्पण, स्वार्थ त्याग या भावनेनी कर्म करणं. यज्ञायाः आचरतः कर्म समग्रम प्रविलीयते, हे कर्म समग्र नाहीस होतं, म्हणजे कर्त्या सकट नाहीस होतं. कर्म नाहीस होतं, फळ नाहीस होतं, कर्ता भाव नाहीसा होतो आणि केवळ ब्रह्मभाव शिल्लक राहतो. फार उंचीवर भगवद्गीता अनेक वेळेला आपल्याला घेऊन गेली, तर त्याच्यातलंच हे एक ठिकाण आहे. अशा प्रकारची उंची कोणी गाठली आहे नाही याच्याबद्दल इतिहासाला परिपूर्ण माहिती नाही, परमार्थाच्या इतिहासाला. पण शुक, वामदेव, व्यास यांच्या उड्या याच्या अवतीभोवती 70-80% पडल्या असाव्यात असं विनोबा म्हणतात. इतकी उंच दशा भगवंत आपल्याला सांगून राहिलेले आहेत. याच्यानंतर या अध्यायामध्ये अनेक विकर्मरूपी साधनांचा निर्देश केलेला आहे, पुढच्या वेळेला आपण तो बघू. खरंच अशा रीतीने जो अजून एक मुख्य विषय आहे तो म्हणजे ही झाली कर्म, पण भगवंतांची अशी श्रद्धा आहे की जो कर्म मार्गी आहे त्याला कर्माच्या बाबत नुसत्या आज्ञा देऊन उपयोग होत नाही की तू फलाशा सोड, तू ममत्व सोड, तू ईश्वरार्पण बुद्धीने कर्म कर, हे जमत नसेल तर काय करणार, हा प्रश्न राहतो. म्हणून या कर्मांच्या बरोबरच काही मानसिक कर्म जर केली तर ही मुख्य कर्म त्या तऱ्हेनी जमतील. म्हणून भगवंतांनी काही मानसिक कर्म, विकर्म या पद्धतीने सांगितलेली आहेत. ही जर विकर्म आचरण केली तर त्या विकर्मांच्या म्हणजे साधनेच्या कर्मांच्यामुळं जी बुद्धी तयार होते, मन तयार होतं, अंतःकरण तयार होतं, त्या बुद्धीनी, मनानी, अंतःकरणानी आणि कर्मेंद्रियांनी देखील जी मुख्य कर्म ज्या भावानी करायला सांगितलेली आहेत तर ती करणं शक्य होतं. म्हणून भगवंतांनी या चौथ्या अध्यायामध्ये अनेक साधना दिग्दर्शित केल्या. त्या साधना काय हे आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथा कस्य सिद्धं. ओम शांति शांति शांति. अनुपा मौनी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समाज।